नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय कृती दलाची स्थापना. बदलापूर लैंगिक अत्याचार तपास प्रकरणी एसआयटीची स्थापना. खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून थेट पदभरतीची जाहिरात मागे. परळी इथं आजपासून 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचं आयोजन. आणि मराठवाड्यात गेल्या 2 दिवसात जोरदार पाऊस. पुढील 2 दिवसांसाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. आता सविस्तर बातम्या. देशभरातले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या शीघ्र कृती दलात 14 सदस्यांचा समावेश असेल. कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वतः दखल घेत काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील 3 सदस्यीय पीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयानं सदर कृती दलाला 3 आठवड्यात हंगामी अहवाल आणि 2 महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडित तरुणीचं नाव आणि छायाचित्र सार्वजनिक झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त करत या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल एफआयआर उशिरानं का दाखल करण्यात आला असा प्रश्नही उपस्थित केला आहे. या प्रकरणात सीबीआयनं केलेल्या तपासाचा अहवाल 22 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. तपासात राहिलेल्या त्रुटींबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली. हत्येला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. एफआयआरमध्ये हत्येचा उल्लेख केला गेला नाही. याबद्दल न्यायालयानं वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांना जाब विचारला आहे. याबाबतची पुढची सुनावणी उद्या 22 ऑगस्टला होणार आहे. ठाणे जिल्ह्यात बदलापूरमधल्या आदर्श महाविद्यालयात 2 विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त पालकांनी काल बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केला. त्यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पालकांनी आदर्श महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळही आंदोलन केलं. दरम्यान या प्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या 2 सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. तसंच संस्थाचालकांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांची देखील तात्काळ बदली करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपीला कडक शासन करण्यात येईल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. अशा प्रकरणात प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असून यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक एसआयटी गठीत करण्याचे फडणवीस यांनी आदेश दिले. ते म्हणाले,
आम्ही तात्काळ सिनियर आयपीएस ऑफिसर आरती सिंग ज्या आयजी लेवलचे ऑफिसर आहेत त्यांना नियुक्त केलेलं आहे. महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत त्यासंदर्भात जी काही कारवाई तातडीने केली पाहिजे ती कारवाई देखील केली जाते आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल.
राज्यातल्या सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करणं बंधनकारक करण्यात येत असल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. बदलापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात घेण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. शाळांमध्ये या समित्या स्थापन झाल्या नसतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं. मुलींच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी ई बॉक्स सोबतच शाळेत तक्रार पेटीही बंधनकारक केली जाणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं. राज्यात शक्ती कायदा आणण्यासाठी आमच्या सरकारच्या काळात मसुदा तयार केला तो या सरकारनं मंजूर करून शक्ती कायदा तयार करावा असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तर बदलापूर घटनेतल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं जाहीर केलेली विविध पदांवरची थेट भरती लॅटरल एंट्रीची जाहिरात मागे घेतली आहे. ही जाहिरात रद्द करावी अशी सूचना केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष प्रीती सुदन यांना केली होती. 2014 पूर्वी अनेक पदांवर अशाच प्रकारे भरती करण्यात आली होती. मात्र अशा प्रकारच्या पदभरतीत आरक्षणाची तरतूद नाही त्यामुळे लोकसेवा आयोगानं ही जाहिरात रद्द करावी असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं. राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं राज्यनिहाय उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचं पत्रक काल जारी केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
अरे आजार आजार वाढे आर्थिक भार कळा वेदना तो तुम्ही होई देह रे बेजार. अरे आजार आजार काम राहते थांबून ना उपचार खर्चासाठी बांधकाम कामगार योजनेचा रे आधार.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत बांधकाम कामगाराला गंभीर आजारांवर उपचार करण्यासाठी 1,00,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य दिलं जातं. नोंदीत बांधकाम कामगार व्हा आणि मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्या. सशक्त कामगार महाराष्ट्र दमदार. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई.
बांधकाम कामगार योजनेचा रे आधार.
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं आजपासून 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, पशु प्रदर्शन, कृषी विद्यापीठ दालन, परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र, आधुनिक कृषी अवजार प्रदर्शन, स्वयंसहायता महिला बचत गट निर्मित वस्तू पदार्थांची विक्री तसंच प्रदर्शन असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान या प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल हिंगोली इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करावा, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा, पीक कर्ज वाटप करावं, सोयाबीनला 7,000 तर कापसाला 15,000 रुपये हमीभाव द्यावा यासह इतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. धाराशिव तालुक्यात भिकारसारोळा या गावात आढळलेला रुग्ण हा पोलिओचा रुग्ण नसल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ हरिदास यांनी स्पष्ट केलं आहे. चालू वर्षी जुलै अखेरपर्यंत असे 13 रुग्ण आढळून आले, परंतु तपासणीअंती त्यापैकी कोणीही पोलिओ बाधित आढळलेलं नाही, त्यामुळे नागरिकांनी या रुग्णाबाबत संभ्रम बाळगण्याची आवश्यकता नाही असं डॉ हरिदास यांनी सांगितलं. पोलिओ संशयित शोधणं हा नियमित सर्वेक्षणाचा भाग असल्यानं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे. मराठवाड्यात गेल्या 2 दिवसात 7 जिल्ह्यातल्या 22 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. आतापर्यंत विभागात 73.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला. दुपारी काही वेळ मुसळधार पाऊस झाल्यानंतर रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. जिल्ह्यातल्या तुर्काबाद, चिकलठाण्यासह जालना, बीड, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला. दरम्यान येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. परभणी जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत काल पाथरी इथल्या महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय आणि संस्कार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्यासह कुटुंबातल्या सदस्यांची नावं नोंदणी नसल्यास ती करून घेण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केलं. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहनपर लाभासाठी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचं आवाहन सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी केलं आहे. या योजनेअंतर्गत जे शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी जालना इथल्या गांधीचमन चौकात आमरण उपोषणाला बसलेले दीपक रणनवरे यांची काल माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट घेतली. समाजाच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करू असं आश्वासन दानवे यांनी यावेळी दिलं. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय कृती दलाची स्थापना. बदलापूर लैंगिक अत्याचार तपास प्रकरणी एसआयटीची स्थापना. खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार. आणि मराठवाड्यात गेल्या 2 दिवसात जोरदार पाऊस. पुढील 2 दिवसांसाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.